श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। मंडळी, काल 36वी ओवी आपण घेतली, परवानी काल। जे कोणाचे नवतेने असणे, जे कोणाचे नवता दिसणे, आणि कोणाचे नवता भोगणे केवळ जो, तो जो आत्मा आहे त्याचे अस्तित्व, त्याचे प्रकाशमान होणे आणि त्याचा आत्मानंद भोगणे, ते त्याचे त्यालाच ठाऊक। तो या सर्व गोष्टींसाठी, म्हणजे अस्तित्वासाठी, प्रकाशासाठी, भोगण्यासाठी कोणा दुसऱ्यांवर अवलंबून नसतो। अशा त्या आत्म्याचे महत्त्व माऊली ज्ञानेश्वराने चांगदेव महाराजांना पटवून सांगितले। आज 37व्या ओवीला आपण आरंभ करतो आहे। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। तया पुत्र तू वटेश्वराचा रवा जैसा कापुराचा चांगया मज तुझ आपणयाचा बोल ऐके। किती सुंदर ओवी आलेली आहे। तया पुत्र तू वटेश्वराचा रवा जैसा कापुराचा चांगया मज तुझ आपणयाचा बोल ऐके। चांगदेवा, तू त्या वटेश्वराचा पुत्र आहेस। वटेश्वर म्हणजे विश्वेश्वर, म्हणजे तो परमात्मा। तू त्या परमात्म्याचा पुत्र आहेस। जसा कापुराचा कण कापूर रूपच असतो, कापुराचा कण म्हणजे एक पार्टिकल जरी कापुराचा असेल तर त्यात तितकाच सुगंध असतो जितका एका कापुराच्या वडीमध्ये असतो किंवा एका वटीमध्ये असतो। तर जसा कापुराचा कण कापूर रूपच असतो, तसा तू परमात्म स्वरूप आहेस। चांगया मज तुझ आपण याचा बोल ऐके। चांगदेवा, तू आणि मी दोघे एक रूपच आहोत। आता हे एकत्वाचे स्वरूप कसे आहे ते तू माझ्याकडून ऐक। या बोवीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवान महाराजांना आठवण करून देतात की तू ज्या वटेश्वराची आराधना इतक्या वर्षांपासून करतो, त्या वटेश्वराची आराधना तुलाही ठाऊक आहे की नाही, किती वर्षांपासून करतोस, पूजापाठ इत्यादी करीत आहेस, तो वटेश्वर कोण आणि कसा आहे तुला माहीत आहे का? वटेश्वर हे त्या परम शिवाचे स्वरूप आहे। त्याचप्रमाणे चांगदेवांचे जे सद्गुरू होते त्यांचं नावही वटेश्वरच होतं, आणि स्वतः चांगदेव याचेही एकावेळी नाव वटेश्वरच होते, म्हणजे त्या ओरिजिनल वटेश्वराचेच स्वरूप आहे। आत्मा, सद्गुरू, शिष्य यांच्यामध्ये केवळ बाह्य शाब्दिक भेद असतो। आत्मा, सद्गुरू म्हणून सद्गुरूंना परब्रह्म म्हटलंय ना। गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म। म्हणजे आत्मा आणि सद्गुरू हे एकच आहे, आणि त्या सद्गुरूचं चैतन्य शिष्यापर्यंत पोचते म्हणून तो शिष्यही सद्गुरूप्रमाणेच चैतन्यमय होतो। तर आत्मा, सद्गुरू, शिष्य यांच्यामध्ये बाह्यातकारी शाब्दिक असा भेद आहे। शब्द वेगवेगळे असतील, हे आत्मा, सद्गुरू आणि शिष्य हे तीन शब्द निरनिराळे आहे, पण वास्तविक पाहता त्यांच्यामध्ये काहीही भेद नाही। सद्गुरु तर ब्रह्मस्वरूप असतातच. भगवान शिव गुरु गीतेमध्ये माता पार्वतीलाही ते सांगत आहेत. कोणता विचार आलेला आहे? दुर्लभम त्रिषु लोकेषु त्रच्छृणुष्व वदाम्यहम् गुरुं विना ब्रह्म नान्यत् सत्यं सत्यं वरानने. गुरु गीतेमध्ये गुरुविषयी बोलताना साक्षात महेश्वरांनी, साक्षात शंकरांनी पार्वतीला हे समजावून सांगितलं. दुर्लभम त्रिषु लोकेषु, त्रिषु लोकेषु म्हणजे तिन्ही लोकात दुर्लभ. त्रिक्षणुष्व वदाम्यहम, ते मी तुला सांगतो पार्वते ऐक. गुरुं विना ब्रह्म नान्यत सत्यम सत्यम वरानने, हे वरानने, हे पार्वते, सुमुखी गुरु केवळ दुसरे ब्रह्म नसून हे सत्य आहे. हे काही वेगळं दुसरं ब्रह्म नाही आहे, तोच ब्रह्म आहे. तो गुरु, सुमुखी गुरु म्हटला इथे. गुरुं विना ब्रह्म नान्यत सत्यम सत्यम वरानने, तर गुरु वेगळे दुसरे ब्रह्म नाही, हे सत्य आहे, हेच सत्य आहे. या गुरु गीतेमधील वटेश्वर म्हणजे भगवान शंकर, जे पार्वतीला सांगत आहे. भगवान शंकर हेच विश्वेश्वर आणि त्या चांगदेवांचे आराध्य दैवतही हे भगवान शंकरच आहे. विश्वंभर विश्वेश्वर. सामान्य माणसेही देवतांची पूजा अर्चा करतात, परंतु देव वेगळा आणि पुजारी वेगळा, भगवान वेगळा आणि भक्त वेगळा, अशा द्वैत भावनेनेच सर्व कर्मकांड चालत असते. देवाला आपल्यापासून वेगळं समजून देवाची पूजा करतात, पण खरी चूक इथेच होते. परंतु ज्याची आपण पूजा अर्चा आराधना करतो तो परमात्मा आणि माझा आत्मा हा तर एकच आहे ना. मीच तो आत्मा असून ते दैवत्व माझ्यातही आहे आणि मीच देव समजून माझीच म्हणजे आत्म्याचीच पूजा मी करीत आहे, असा भाव आपल्यात कधी येत नाही. आता इथे माऊली हे सांगत आहे, पण चांगदेव सुद्धा मोठे योगी आहेत आणि तेही वटेश्वर म्हणजे भगवान शंकर त्यांना ते सद्गुरु समजतात आणि त्यांची आराधनाही करतात. पण मीही वटेश्वरच आहे, मीही तो आत्माच आहे, हा भाव त्यांच्यामध्ये नसल्यामुळे माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यांना तीच गोष्ट परत परत समजावून पटवून सांगत आहे. तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, सांग्या मज तुझा आपण याचा बोल ऐके. तर असा भाव न आल्यामुळे ते आत्मस्वरूप, आत्मज्ञान प्राप्त करू शकले नाही चांगदेव महाराज. माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना देहभाव, जीवभाव हे टाकून वटेश्वराकडे पाहायला सांगितले आहे. आता देहभाव, जीवभाव हे वेगवेगळे आहे बरं का, आणि आत्मभाव तर तिसराच आहे. ज्या आत्मभावात आपल्याला राहायला पाहिजे तिथे आपण राहत नाही, आपण बहुत करून देहभावामध्ये असतो. पण या दोघांच्यामध्ये जीवभाव पण आहे आणि कधीकधी तो जीवच आपल्याकडून सगळी कामं करवून घेतो आणि म्हणून शिव हा निराळा राहतो आणि जीव सगळे प्रकारचे व्यवहार करत राहतो आणि त्याचे ते सर्व कर्माचे बंधन शेवटी त्या जीवात्म्याला एकत्रित रूपाने बांधतात. आत्मा पवित्र आणि शुद्ध जरी असला पण त्या जीवाच्या संगतीत असल्यामुळे जीवात्म्याच्या रूपात त्याला हे बंद पडतात. चांगदेवा, तू स्वतःला देह समजून त्या वटेश्वराची कितीही आराधना केली तरी तुला त्याचे स्वरूप कळणार नाही. देह समजून जर आराधना केली तर हे कधीच समजणार नाही. हे चांगदेवाला काय आपल्याला पण हाच बोध आहे ना. देह समजून आपण एका देवळात गेलो, रामाची पूजा करतो, कृष्णाची पूजा करतो, पण राम हा एक देह आहे, कृष्ण हा एक देह आहे, शंकर ही एक मूर्ती आहे अशी समजून मी या देहाने त्या शंकराच्या देहाची पूजा केली तर कोणाला काय घडलं? मलाही नाही ना तुलाही नाही, कोणालाच काही घडलं नाही. पण मी एक आत्मा असून त्या मूर्तीच्या स्वरूपातून जे चैतन्य वाहत आहे ते रामाच्या रूपाने त्या परमात्म्याचं चैतन्य आहे असा भाव ठेवून आत्मा परमात्म्याशी एकवट होऊ शकतो आणि तीच खरी भक्ती आहे. आणि जर असं केलं नाही, देह समजूनच त्या वटेश्वराची पूजा केली चांगदेवा, तर त्याचे तुला स्वरूपच कळणार नाही. जे सर्वत्र सर्वही देही जया करिता ही घातु नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्णांनी ज्यावेळी सांख्याचा उपदेश करायला सुरुवात केली होती त्यावेळी सांगितलं की आत्मा हा देहावरून देहापासून सगळा भिन्नच आहे. जे सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. सर्वांच्या ठिकाणी सर्व काळी सदा सर्वदा ते कायमस्वरूपी असतेच असते, त्याचा घात होऊ शकत नाही असं ते विश्वात्मक जे परमनंट वस्तू आहे ते म्हणजे चैतन्य आहे. त्या एकाला चैतन्य असे म्हणतात आणि देवळात जाऊन पूजा करताना ते चैतन्यच अनुभवायचं असते. दुर्दैवाने आपल्याला हे कळत नाही. आपण बेल फूल घेऊन जातो, शंकराच्या पिंडीवर चढवतो, फूल प्रसाद घेऊन जातो, कृष्णाला रामाला अर्पण करतो आणि तसेच परत येतो. त्या मूर्तीच्या माध्यमातून वाहणारं चैतन्य त्या विश्वात्मक स्वरूपाशी एकवट होण्यासाठी तिथे 2 मिनिट बसून शांतपणे डोळे मिटून त्या चैतन्याचा उपभोग घेणे हे आपल्याला माहीतच नसते. एक फॉर्मॅलिटी म्हणून जाऊन तिथे बसतो आपण 5 मिनिटासाठी आणि 5 मिनिटानंतर लगेच उठून येऊन जातो घराकडे, पण तरी देवळात जाऊन बरं वाटते कारण थोड्या वेळासाठी का होईना तिथे आपण अंतर्मुख होतो. थोडा वेळ जरी अंतर्मुख झालो तरी बरं वाटतं, पण खरं तर ते चैतन्य अनुभवायचं असतं तिथे. सहसा सर्वच लोक पवित्र मनानेच देहात जातात, अपेक्षा खूप असतात, देवाला खूप मागायचं असते, मागणी घेऊन जातात, पण तरी देव ही आपल्यापेक्षा मोठी शक्ती आहे हा त्याच्या मागे भाव असल्यामुळे सहजच आदराने, भीतीने किंवा आदरयुक्त भीतीने किंवा भीतीयुक्त आदराने त्या देवाच्या दरबारात आपण जातो. आणि तिथे जर आपल्या त्या चैतन्याची आणि आपली गाठ पडू शकली तरच आपल्याला आणखीन जास्त आनंद होतो. जे सर्वत्र व सर्व देहामध्ये आहे त्याचा नाश कधीही करता येत नाही ते विश्वव्यापी चैतन्य हे चांगदेवा लक्षात घे. त्या वटेश्वराची मूर्ती प्रतिमा लिंग पाहत असताना तो सर्व चैतन्यमय आहे आणि तेच तेच आत्मचैतन्य आपल्यामध्येही आपल्या देहामध्येही आहे याचा कधीही विसर पडता कामा नये. जसे वटेश्वर मूर्तीचे तसेच सद्गुरु वटेश्वराचेही स्वरूप पहा. गुरुगीतेमध्येच आणखीन एक श्लोक येतो, तो आपल्या सर्वांना माहिती आहे, सर्व विदित आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा गुरुगीतेमधला 32व्या क्रमांकाचा श्लोक आहे, फार प्रसिद्ध श्लोक आहे आणि सर्व श्रोत आहे, सर्वांना माहिती आहे. स्वतः श्री वटेश्वर भगवान हे महेश्वर पार्वती मातेला ही गोष्ट सांगत आहे. हे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू जे आपण बोलतो नेहमी, हे शंकराने पार्वतीला सांगितलेलं आहे. गुरु हेच ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव, गुरुच विष्णू, गुरुच महेश्वर म्हणजे शंकर असून परब्रह्मसुद्धा गुरुच आहे, म्हणून त्यांना सदैव नमस्कार असो. माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगत आहे की चांगदेवा, तू देह नसून तू आत्मा आहेस, मी तुला सांगणाराही आत्माच आहे, अशी ही आत्म्याची एक स्वरूप मिळणी आहे. कापुराचा एक कण जसा कापुरापेक्षा भिन्न नसतो ना, तसा तुझ्यात आणि माझ्यात भेद नाही, म्हणून माझ्या सांगण्याकडे व्यवस्थित लक्ष दे. तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, सांग्या मज तुझ आपण्याचा बोल ऐके. चांगदेव 65 सुरू झाल्यापासून माऊली ज्ञानेश्वरांनी परत परत चांगदेवांना हे सांगितलं आहे की तुझ्यात आणि माझ्यात भेद नाही. आता आपल्याला असं दिसून पडते की ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 ही चांगदेवांना सांगितली आहे, पण चांगदेवाला इन्फेरियर समजून सांगितलेली नाही आहे. शाळेमध्ये मास्तर शिकवतो आणि विद्यार्थी शिकत असतो, विद्यार्थ्याच्या नॉलेजचं स्टेटस लोअर साईडला असते आणि मास्तरांच्या नॉलेजचं पोटेन्शियल हायर साईडला असते, म्हणून नॉलेजचा फ्लो त्या मास्तरांकडून विद्यार्थ्याकडे असतो, पण इथे तसं नाही. इथे तसं नाही कारण चांगदेवांची सुद्धा गुणग्राहकता, त्यांची थोरवी आणि त्यांची ज्ञानाची योग्यता खूप मोठी आहे, त्यामुळे हा संवाद दोन ज्ञानी योगीयांचा आहे. म्हणून माऊली म्हणतात रवा जैसा कापुराचा, कापुराचा रवा म्हणजे कापुराच्या ढिगाऱ्यामधून कापुराची एक वडी काढली तर त्या ढिगाऱ्याला जो सुगंध असेल तोच त्या वडीला असतो. फिजिकल केमिकल जे ॲट्रिब्यूट्स आहेत कापुराचे, जे पूर्ण त्या कापुराच्या एका ढिगामध्ये जे फिजिकल केमिकल ॲट्रिब्यूट्स आहे तेच कापुराच्या एका वटीमध्ये आहे. त्याची सॉल्युबिलिटी, त्याचा फ्रॅग्रन्स, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एक्झॅक्टली तेवढीच आहे जेवढी त्या ढिगाऱ्याची आहे, त्यात काही उणेपणा नाही, उणे अधिक काहीच नाही. तर म्हणून तुझ्यात आणि माझ्यात चांगया मज तुझ आपण्याचा बोल ऐके. तू आणि मी एकच आहोत. काय आहो? तया पुत्र तू वटेश्वराचा, तू त्या परमात्म्याचाच पुत्र आहे आणि मीही त्या परमात्म्याचाच पुत्र आहे, म्हणून तुझ्यात आणि माझ्यात काही वेगळा असा भेदभाव नाही आहे. बहुतेक लोकांमध्ये, आमच्या तुमच्या सारख्यांमध्ये ही अंडरस्टँडिंग नसते की परमात्मा कसा संपूर्ण प्रकृतीत ठाई ठाई जागोजागी भरलेला आहे आणि त्याला परमात्म्या रूपाने कसं पाहायचं. जसराज, पंडित जसराज, भारतीय शास्त्रीय संगीताचे थोर गायक स्वर्गीय जसराज पंडित, त्यांचा एक इंटरव्ह्यू मी ऐकला. ते जेवढे मोठे शास्त्रीय गायक होते तेवढ्याच उदार अंतकरणाचे व्यक्ती पण होते, पण त्याचवेळी त्यांची आध्यात्मिक पातळी खूप थोर होती. कोरोना काळामध्ये अमेरिकेत त्यांचं निधन झालं होतं, लॉकडाऊनचा पिरियड होता, त्यांनी निधनाच्या जवळजवळ 6-8 महिन्याच्या आधीचा इंटरव्ह्यू त्यांचा आहे हा, आणि त्याच्यामध्ये त्यांना कोणी विचारलं की तुम्हाला कधी परमात्म्याचा साक्षात्कार झाला का हो, तर ते म्हणाले तुम्हाला कसं कळत नाही की माझं गाणं जे असते ते जरी माझ्या कंठातून येत असेल तरी ते परमात्माच गात असतो. ते परमात्म्यानेच म्हटलेलं गाणं आहे. आणि मी जेव्हा हात वारे करतो, माझा हात जेव्हा वर जातो, तेव्हा मी परमात्म्याला प्रत्यक्ष खाली येताना पाहतो. आणि ते माझ्या एकाएका स्वरामध्ये, एकाएका हरकतीमध्ये, एकाएका तानमध्ये, एकाएका आलापामध्ये आणि तबल्याच्या एकाएका ठेक्यामध्ये ते तंतोतंत उतरतं. आणि ते सगळं परमात्मा स्वरूपच आहे, तो नाद आहे. तुम्हाला हे कसं कळत नाही? तर त्यांनी ते आश्चर्य, म्हणजे त्यांची जी कळवळ होती ती अशी होती की तुमचा हा प्रश्नच कसा असू शकतो, मी आणि परमात्मा हे भिन्न नाहीच. ही गोष्ट पटवून देण्यासाठी जसराजांनी किती साधं उदाहरण हे दिलं. आणि शास्त्रीय संगीताची माहिती असणारे या ग्रुपवरचे लोक, जसराज पंडित जसराजांबद्दल ज्यांना माहिती आहे, असे लोक हे माझी गोष्ट चांगल्या पद्धतीने समजू शकतात. खरोखर त्यांच्या गायनाच्या माध्यमातून परमात्माच अवतरित व्हायचा. आज इथे थांबायच्या आधी पुन्हा या ओवीची पुनरुक्ती घेऊया. तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, चांग्या मज तुझ आपण याचा, बोल ऐके. तर या माऊलीच्या आजच्या सूत्रामध्ये महत्वाची बाब ही आहे की तुझ्यात आणि माझ्यात चांगदेवा काहीच फरक नाही. तूही त्या परमात्म्याचाच पुत्र आहे आणि मीही त्याच परमात्म्याचा पुत्र आहे. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.